या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
श्रोते हो, आपण कॅन्सरचा होणारा पुनरुद्भव अर्थात सेकंडरी कॅन्सर प्रिव्हेंशन किंवा पुनरुद्भवामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळले जाऊ शकतात याबद्दलची माहिती घेतोय. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण हे भयानक पद्धतीनं वाढताना दिसतंय. याबरोबर इतरही कॅन्सरप्रमाणे हा कॅन्सरही शरीराच्या इतर भागांमध्ये पसरताना दिसतो. तर हा ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कर्करोग हा शरीरात कुठं पसरण्याची शक्यता असते आपण काय सांगाल?
काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर्सपेक्षा ब्रेस्ट कॅन्सर हा अधिक चांगल्या प्रकारचा कॅन्सर समजला जातो. स्वाभाविकच या स्वरूपाचे रुग्ण अधिक वर्ष जगू शकतात. परंतु येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांचे जास्तीत जास्त आयुष्य असण्याचे प्रमाण पाश्चात्य जगतामध्ये खूपच जास्त आहे, तर भारतामध्ये मात्र हे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे आढळतं. यातील प्रमुख कारण म्हणजे काही विशिष्ट वयानंतर स्तनाचे नियमित परीक्षण करणे आवश्यक असते. याबद्दल तर जागरूकता नसतेच, तर कित्येकदा स्त्री ही सलज्ज असल्यामुळे स्तनामधील गाठीची जाणीव होऊन सुद्धा त्याबद्दल वाच्यता केली जात नाही, तर बऱ्याचदा या कॅन्सरचे वाढलेल्या अवस्थेतच निदान होते. महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सर्समध्ये स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर याचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. हा ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कुठे कुठे पसरतो याची माहिती घेण्याआधी काही प्राथमिक गोष्टींची माहिती घेणं अनिवार्य आहे. यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्या महिलांमध्ये आढळणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 90% मृत्यू हे हा कॅन्सर पुन्हा आल्याने होताना दिसतात. उपलब्ध असणाऱ्या स्टॅटिस्टिक्सनुसार 8 पैकी 1 महिला ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असल्याचं लक्षात येतं. तर महिलांमध्ये कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा क्रमांक खूपच वरचा लागतो. स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सर्समध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा क्रमांक पहिला असून संपूर्ण जगामध्ये निदान होणाऱ्या कॅन्सर्समध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर समजला जातो. स्वाभाविकच ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर उपलब्ध चिकित्सा पद्धती ज्या काही जगामध्ये आज सांगितल्या जातात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आव्हान म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचा होणारा पुनरुद्भव किंवा सातत्याने होणारा रिलॅप्स. आणि यामध्येही अधिक तरुण वयात होणारा ब्रेस्ट कॅन्सर हा अधिक धोकादायक समजला जातो. आणि या धोक्याचे प्रमुख कारण हेच की जितके स्त्रीचे वय कमी तितका तो कॅन्सर परत येण्याचा धोका अधिक. आणि हा ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर उपलब्ध चिकित्सा घेतल्यानंतरही हा कॅन्सर स्त्रियांमध्ये फुफ्फुसं, मेंदू, हाडं आणि यकृत या ठिकाणी पसरण्याची शक्यता असते. या प्रमुख अवयवांबरोबरच लिम्फ नोड्स किंवा शरीरामधील लसिका ग्रंथींमध्ये देखील याचा प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास येतं. यात एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा, तो म्हणजे या कॅन्सरचा प्रादुर्भाव जेव्हा होतो त्यावेळेला आधी सांगितलेल्या अवयवांपैकी याची काही आवडती ठिकाणं आहेत का. यामध्ये हा ब्रेस्ट कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात हाडांमध्ये पसरताना दिसतो, तर लिव्हर आणि मेंदूमध्ये हा हाडं किंवा फुफ्फुसांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आढळताना दिसतो. तर याहीपेक्षा कमी प्रमाणात शरीरातील इतर भागांमध्ये याचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. येथे एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती म्हणजे सर्वाधिक मेटास्टॅसिस होणारं ठिकाण म्हणजे अस्थी किंवा बोन्स किंवा हाडं ही जरी असली तरी देखील हाडांमध्ये पसरलेला ब्रेस्ट कॅन्सर हा फुफ्फुसे, यकृत किंवा मेंदूमध्ये पसरलेल्या ब्रेस्ट कॅन्सरपेक्षा तुलनेने कमी धोकादायक आढळतो. शरीरातील हाडे ही जरी याची आवडती ठिकाण असले तरी त्यातही स्पाईन किंवा पाठीचा कणा किंवा बरगड्या आणि कटी अस्थी किंवा कमरेतील हाडे, हात आणि पायातील मोठी हाडे या ठिकाणी यांचा प्रादुर्भाव सर्वाधिक होताना आढळतो. बऱ्याचदा भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे निदान ज्या रुग्णांमध्ये होताना दिसते त्याचा प्रादुर्भाव हाडांमध्ये झाल्याचे निदर्शनास येते. हे सर्व असूनही ब्रेस्ट कॅन्सर हा इतर काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर्सपेक्षा अधिक चांगल्या प्रकारचा कॅन्सर समजला जातो.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. स्त्रियांमध्ये होणारा स्तनाचा कॅन्सर हा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरताना दिसतो. या कॅन्सरमुळं मृत्यूचं प्रमाण हे कमी असल्यानं हा तुलनेनं चांगल्या प्रकारचा कॅन्सर समजला जातो. स्तनाच्या कॅन्सरमध्ये 90% मृत्यू हा कॅन्सर पुन्हा आल्यानं होतात. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.